आपल्या सर्वांच्याच जीवनात परमोच्च स्थान असलेले आपली मालो माऊली होऊन राहिलेले आपले प्राणप्रिय ससून पूजनीय स्वामी माधवदास यांचा 99वा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आज सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत. या कार्यक्रमामध्ये स्वामी माधवदास एक प्रसाद मंडळाचे मी सौभाग्यवती विशाली संस्थे आपलं मनापासून स्वागत करते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थने करूया. प्रार्थना सादर करतील स्वतंत्र रवींद्र जोशी.
क्रमिक सदा जाऊ दे कर्मयोग आचरिता तो भला अर्पुनिया तव चरणी त्यागी ममता पदा खंड
जगती कुणी भूत मात्र सहज जे देव त्यात मानुनी पूजनात रम विजे बोध कवच चढ़बुनी तुझी अखंड प्रीति दे तुझी अखंड प्रीति दे स्मृति तुझी चराहु दे त्वत्कृपे सपात्र हो बुद्धि अशी स्थिर सो कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जवळी बसो मकरंदा तव चरणी नित्य सुखे वास दे नित्य सुखे वास दे स्मृति तुझी चराहु दे साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे रुदंतरात माधवा स्मृति तुझी चराहु दे रुदंतरात मा भाव श्रोती तुझी तराहु दे।
आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म वाऊगाची श्रम कासयासी। आम्हा नाही कर्म आम्हा नाही धर्म कोणासी हे वर्म ठाऊ केना। प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव रूप आणि नाव लेऊनिया। माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे भक्तांची एकाजे जन्म आलो। जन्म मृत्यूच्या फेऱ्यात खरतर जे कधी अडकलेच नाहीत पण आपल्यासारख्यांना याच फेऱ्यातून मोकळं होण्याचा मार्ग ज्यांनी दाखवला। एक अलौकिक असं ध्येय उराशी बाळगून अतिशय कष्टानी जिद्दीनी चिकाटीनी ते पूर्णत्वाकडे नेलं। आपल्या सद्गुरूंचा उपदेश शिरोधार्य मानून अखेरच्या क्षणापर्यंत जे आपल्यासाठी झिजले अशा आपल्या परम आराध्य सद्गुरू पूजनीय स्वामी माधवनाथांचा 99वा जयंती उत्सव आज आपण साजरा करत आहोत। खरंतर स्वामीजींसारखे महात्मे या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात कधीच अडकत नाहीत। मग कशाला करतो आपण हे उत्सव? अर्थात आपल्या कल्याणासाठी। देहाच्या अंगाने विचार केला तर या भूतलावर 1 ऑक्टोबर 1917 या दिवशी स्वामीजींनी जन्म घेतला। या उत्सवाच्या निमित्ताने असा एक मनात विचार आला की स्वामीजींचा जन्म आपल्या अंतःकरण भूमीत झाला आहे का? स्वामीजींचा जन्म आपल्या हृदयात नित्यपणे व्हायला हवा, दररोज व्हायला हवा, तरच खऱ्या अर्थाने त्यांचा जयंती उत्सव साजरा होईल। आणि हे होण्यासाठी आपल्याला त्यांच्याच उपदेशाचा त्यांच्याच आशीर्वादाचा आधार घ्यावा लागेल। स्वामीजींचा उपदेश असं म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्याच अंतःकरणात ते दोन मौलिक शब्द उमटले असणार, आनंदात रहा। आनंदात रहा हा आपल्यासाठी केवळ स्वामीजींचा उपदेशच नाही तर ते एक महावाक्य होऊन गेलं आहे। येणाऱ्या प्रत्येक साधकाची प्रेमाने विचारपूस केल्यावर त्यांच्या सुखदुःखात समरस झाल्यावर त्यांच्या अडचणींवर मायेची फुंकर घातल्यावर शेवटी स्वामीजी हाच आशीर्वाद द्यायचे, आनंदात रहा। कुठल्या आनंदात स्वामीजी आपल्याला राहायला सांगत होते? तो आनंद ज्यापासून ते क्षणभरही कधी विलग झाले नाहीत, तो आनंद ज्यामुळे त्यांचा प्रपंचही परमार्थ स्वरूप झाला, तो आनंद ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक साधकाकडे त्याची प्रकृती बाजूला सारून त्यांच्यातला परमेश्वरच ते बघू शकत होते, तो आनंद ज्यामुळे पॅरालिसिस सारख्या आजारात देखील त्यांची प्रसन्नता कधीही भंग पावली नाही, असा आनंद, स्वरूपाचा आनंद, देह मन बुद्धी पलीकडला आनंद। अशा या आनंदात खरतर ते एकटे अगदी मस्त राहू शकत होते, पण आपल्यासारख्यांना तो आनंद मिळावा या एका तळमळीपोटी त्यांनी आपला देह अक्षरशः चंदनासारखा झिजवला। शुद्ध परमार्थाची ओळख सर्वसामान्य लोकांना होण्यासाठी म्हणून त्यांनी जे कार्य उभं केलं ते खरोखर विलक्षण आणि अलौकिक असं आहे। परमार्थ हा वास्तविक आनंदाचा प्रांत, पण त्याविषयी असलेल्या विपरीत कल्पनांमुळे गैरसमजांमुळे अनेक लोक विशेषतः सुशिक्षित लोक या प्रांताकडे वळतच नाहीत। अशा लोकांना परमार्थ म्हणजे नेमकं काय, परमार्थाचं जीवनातलं स्थान आणि आवश्यकता काय हे सांगण्याचं महत्वपूर्ण काम स्वामीजींनी केलं। ज्ञानेश्वरी, दासबोध, योगसूत्र, ब्रह्मसूत्र यासारख्या ग्रंथांवरील त्यांची अतिशय तर्कशुद्ध आणि तितकीच रसाळ आणि जीवनस्पर्शी अशी प्रवचनं ऐकून अनेक तरुण सुशिक्षित मंडळी त्यांच्याकडे आकृष्ट झाली। गावोगावी फिरून प्रवचनं करण्यापेक्षा त्याच त्याच श्रोत्यांसमोर सतत एकाच ठिकाणी राहून सांगण्यावर त्यांचा भर होता। त्यामुळेच त्यांच्याकडे येणाऱ्या शेकडो श्रोत्यांच्या हृदयाचा त्यांनी ठाव दिला व त्यांच्या जीवनांना आकार दिला। येणाऱ्या श्रोत्यांच्या मनातील पारमार्थिक विचारांना स्वामीजींनी योग्य अशी दिशा दिली। त्यामुळेच साधनेची तळमळ असणारे, निष्ठापूर्वक ध्यान करणारे, आसक्तीविरहित कर्मांचा अभ्यास करणारे अनेक साधक तयार व्हायला लागले. ऐहिक उपभोगांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतात, पण परमार्थ मात्र कुठेतरी अंधाऱ्या खोलीत किंवा जुन्या मंदिरात चालतो याची स्वामीजींना खंत होती. साधना करण्यासाठी सुसज्ज अशी ध्यानमंदिरं असावीत हे स्वामीजींचं स्वप्न. त्यानुसार माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम अशा दिमाखदार ध्यानमंदिरांची त्यांनी स्थापना केली. आपल्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून कधीतरी एकांतात साधना करण्यासाठी एखादं शांत ठिकाण असावं असंही स्वामीजींना वाटायचं. याच विचारातून भूगाव येथील साधकाश्रमाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. स्वामीजींच्या हातून घडलेलं हे कार्य म्हणजे 300 वर्षापूर्वी समर्थांच्या माध्यमातून भगवंतांनी घडवलेल्या कार्यासारखंच आहे. असे आपले स्वामीजी, त्यांची अनेक रूपं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. स्वामीजी आपल्याला दिसत होते, त्यांना आपण पाहत होतो, पण ते आपल्याला कळत होते का? स्वामीजी आपल्याला कळले असं म्हणण्याचं धारिष्ठ नाही करता येणार, पण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न तसा अभ्यास मात्र निश्चितपणे आपण करू शकतो. हा अभ्यास कितीही केला तरी तो पूर्ण होणार नाही, पण हा प्रयत्न करण्यात तसा अभ्यास करण्यातच खूप गोडी आहे, मौज आहे आणि समाधानही आहे. यासाठी त्यांच्या चरित्राचाच आपल्याला आधार घ्यावा लागेल. प्रत्येक संतांचं एक लौकिक चरित्र आणि एक भावचरित्र असतं. लौकिक चरित्र देहाच्या अंगाने जातं, तर भावचरित्रातून त्यांच्या अंतःकरणात शिरता येतं. स्वामीजींचं जीवन, त्यांचं चरित्र हे महासागरातल्या एखाद्या हिमनगासारखं वाटतं. महासागरात आपण हिमनग बघतो, आपल्याला तो खूप मोठा दिसतो, पण खरं तर आपल्याला जो भाग दिसतो तो अख्ख्या हिमनगाच्या मनाने खूपच छोटा असतो. आपण आपल्या छोट्याशा होडीत बसून त्याच्याकडे बघत असतो. तद्वत स्वामीजींना प्रत्येक साधक आपापल्या दृष्टीतून पाहत होता. जे आपल्यासमोर घडतंय ते त्यांचं चरित्र असा समज करून घेत होता. आपल्याला जे समोर दिसत होतं तो स्वामीजींच्या चरित्राचा एक खूप लहान भाग होता. खऱ्या अर्थाने स्वामीजींचं भावचरित्र आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपली दृष्टी बदलावी लागेल. आपल्या होडीतून बाहेर पडून समुद्रात उडी घ्यावी लागेल. समुद्रात आत खोल खोल जावं लागेल, प्रवाहाविरुद्ध पोहावं लागेल. स्वामीजींचं भावचरित्र जाणणं, त्याचा अभ्यास करणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वामीजींना जाणण्यासारखं होईल. स्वामीजींनी रचलेल्या काव्यांमधून त्यांचं भावचरित्र आपल्यासमोर उलगडत जातं. साधक संजीवनी या स्वामीजींच्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांच्या भावचरित्रात डोकवून बघण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. अशा या हृदय कार्यक्रमाची सूत्र मी आता सद्भक्त गौतम चांदेकर आणि सद्भक्त शमाताई धुमाळ यांच्याकडे देते. सद्भक्त गौतम डॉक्टरेट आहे आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक आहे. सद्भक्त शमाताई संस्कृत आणि मराठी विषयात एमए आहे आणि मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. साधक संजीवनी. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ नामक एका ज्ञानसूर्याच्या तेजायमान अशा ज्ञानशलाकातून निर्माण झालेली एक अपौरुषेय कलाकृती. परमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या कोणाही पांथस्थाला आत्मदर्शनाचं उत्तुंग शिखर सर करण्याचं बळ आणि उत्साह देणारी ही संजीवनी बुटीक जणू. अवघा 144 अभंगांचा हा छोटेखानी ग्रंथ, परंतु स्वामी माधवनाथांचं संपूर्ण भावविश्व यामध्ये प्रकट झालेलं दिसतं. संतांचं खरं अंतरंग चरित्र प्रकट होतं ते त्यांच्या काव्यातून. साधक संजीवनी या ग्रंथाच्या ओळीओळीतून आणि शब्दाशब्दातून स्वामीजींची साधना आणि त्यातून प्राप्त झालेली अनुभूती याचं दर्शन होतं. या काव्यपंक्तीतून प्रकट होणारा गहन आशय आणि त्यामागे असलेला पूजनीय स्वामीजींचा स्वानुभव याबरोबरच या अभंगांची आणखीन एक खासियत म्हणजे त्यांची गेयता. स्वामीजींचा एखादा सखोल अनुभव किंवा त्यांनी केलेला एखादा उपदेश या गेयतेमुळे आपल्या मनात सहजच रुंजी घालू लागतो आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वामीजींच्या अनुभूतीचे संक्रमण हळूहळू साधकांच्या हृदयात होऊ लागतं. साधक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून त्याला बोटाला धरून पुढे नेण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वामीजींच्या काही निवडक अभंगांच्या माध्यमातून त्यांच्या भावचरित्राचा मागोवा घेण्याचा एक अल्पस्वल्प प्रयास. या भावपूर्ण आणि अर्थगर्भ अभंगांचं सुरेल गायन करणार आहेत आपल्याच केंद्रात नित्य येणारे साधक सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई, श्रेयस जोगळेकर, अभिजित धोंडफळे, अभिजित केंदूरकर, श्रेया कारलेकर आणि सौभाग्यवती अमृता कुलकर्णी. साधक संजीवनीतील सर्वच अभंग हे पूजनीय स्वामी माधवनाथांच्या वाङ्मयीन तपाचं एक फलित आहे. मी तर असं ऐकलं आहे की याआधी स्फुरलेल्या असंख्य अभंगांची त्यांनी बुद्धिपुरस्सर घरच्या बंबातल्या जळणाबरोबर अक्षरशः राख केली. त्यानंतरही अनेक वर्षांनी स्फुरलेल्या रचना साधक संजीवनीमध्ये अवतरल्या. 1968 साली स्वामीजींना पावस निवासी नाथ संप्रदायाचे अध्वर्यु परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी अनुग्रहित केलं आणि त्यानंतर मुळातच संतत्व अंगी बांधलेले शोधित सत्वगुणी पूजनीय बाळासाहेब वाकडे सर्व भावानिशी सद्गुरूंच्या चरणांवर समर्पित झाले. स्वामीजींनी आपल्या उत्तुंग अंतरस्थितीची ग्वाही देणारा एक गोड अभंग रचला, माझे मी केले गुरुराये माझे मी केले. सद्गुरूंनी दिलेल्या अलौकिक दानाचे मार्मिक वर्णन करताना स्वामीजी म्हणतात की सद्गुरूंनी माझ्याच आत असलेल्या खऱ्या मीची ओळख मला करून दिली. सतत प्रकाश देणाऱ्या सूर्याला अंधाराची वार्ता देखील नसते, तरी सुद्धा आपण त्याला तिमिर नाशक असे म्हणतोच ना. तसेच अज्ञानाच्या सापेक्ष असलेले ज्ञानही सद्गुरू कृपेनी लोप पावलं. या सर्वाचा परिणाम म्हणून जर काही घडलं असेल तर माझ्या पक्षी जन्म आणि मृत्यू या दोन्हीचं खंडन झालं आणि या दोन्हीला बाजूला सारून एक अखंड अफूट अविनाशी आणि शांत असं आत्मरूप माझ्यासाठी उरलं. ज्या साध्यासाठी साधना करायची ते साध्यच हातात आल्यावर साधना प्रत्ययही सुरू असताना त्याचा हेतू मात्र गळून पडला. जे मौन साध्य करण्याचा मी ध्यास घेतला होता तेच प्राप्त झालं. आता माझं बोलणंच अबोलणं झालं, बोलण्यातल्या मौनाची स्थिती अनुभवाला आली. आता जे काही माझ्यामध्ये आहे ते अत्यतिष्ठ दशांगुलम या वेदवाक्याप्रमाणे अखिल ब्रह्मांडाला व्यापून शिल्लक राहिलेलं आत्मतत्वच आहे. अभंगाच्या अखेरी स्वामीजी पूर्णोद्गार काढतात, आता माधव ही व्यक्ती विरून गेली, अव्यक्ती झाली आणि माग जी शिल्लक आहे ती केवळ एक ज्ञानज्योतीच. आता माधव नाही उरला जी दिसते ती अखंड ज्वाला, काय सांगू मी आता तुम्हाला स्फुरले ते लिहिले, माझे मी केले गुरुराये माझे मी केले.
माझे मी केले गुरुराये माझे मी केले गुरुराये माझे मी केले गुरुराये. अज्ञानातील ज्ञानही माझे सहजची घाल गिली माझे मी केले गुरुराये. जन्म मृत्यूचे सहजचे खंडन अखंड घडते तत्वविवेचन आहे नाही गिळुनी दोन्ही आहे नाही गिळुनी दोन्ही स्वरूप ते उरले स्वरूप ते उरले माझे मी गेले गुरु राई माझे मी केले गुरु राई साधने तले साध्य ही सरले बोलण्यातले मौन ही गेले सारे गिउनी ब्रह्मांडाला सारे गिउनी ब्रह्मांडाला जे काही उरले जे काही उरले माझे मी केले गुरु राये माझे मी केले गुरु राये आता माधव नाही उरला अखंड ज्वाला काय सांगू मी आता तुम्हाला स्फुरले ते लिहिले स्फुरले ते लिहिले माझे मी केले गुरु राये माझे मी केले गुरु राये माझे मी केले गुरु राये
स्वामीजी हे आत्मसाक्षात्कारी संत होते परमार्थाचं गौरीशंकर त्यांनी गाठलेलं होतं पण या उंचीवर विराजमान होण्यापूर्वीचं साधक जीवनाचं उत्कट असं भावदर्शनही त्यांच्या काही रचनांमधून पाहावयास मिळतं दयाघना हे त्यापैकीच एक डार्क नाईट ऑफ द सोल असं ज्या स्थितीचं वर्णन केलं जातं त्या स्थितीतील एका आर्त साधकाची तळमळ अस्वस्थ अंतर्मनातील खळबळ या अभंगात प्रकटली आहे एक साधक म्हणून आपल्याला अतिशय जवळच्या वाटणाऱ्या अशा या भावभावना आहेत ध्येयपथावर अविरतपणे मार्गक्रमणा करत असताना जेव्हा बराच काळ कुठूनच एकही प्रकाशशलाका दिसत नाही असं वाटलं तेव्हा त्यांच्या अंतःकरणातला एक रुजू साधक घायाळ होतो कावराबावराहून भगवंताला हाका मारू लागतो हे दयागना मी तुझं ध्यान करू जातो तर मला नीट तुझं ध्यान करता येत नाही काही कर्म करू म्हटलं तर तेही माझ्याकडून नीट होत नाहीये एवढंच नाही तर तुझं अमृताहुनी गोड असं नाम माझ्या मुखी बसत नाही माझं मन त्यात रमत नाहीये आता तरी रंग भरो दे नामी तुझी या सहजशी तन्मयता तुझ्याशी जवळीत साधायला लागणारं भक्तीप्रेम माझ्या ठाई उमलत नाहीये कारण त्यासाठी लागणारं ते लौकिकाचं वैराग्य माझ्या ठाई कुठं आहे माझे सगळे प्रयत्न थकले आता किती वाट पाहू माझी आशा मावळत चालली आहे तुझ्या पादपद्मी स्वतःला झोकून देऊन तुझ्याकडे मी दयेची याचना करतो आहे की माझं बळ संपलं तूच आता या बाळाला सांभाळ रामराया तू करुणेचा सागर आहेस मला दूर लोटू नकोस या भवसागरातून हाताला धरून मला पहिलं तिरी ने मी तरी अरे तुझ्याशिवाय दुसरं कोणाला हाक मारणार भाव जेव्हा असे घनवटून आले आर्ततेची परमावधी झाली तेव्हा एक चमत्कार घडला ती डार्क नाईट ऑफ द सोल एका आर्त हाकेसरशी विरून गेली आणि साक्षात प्रभू भक्तासाठी धावून आला त्यानं हृदयाशी धरून कुरवाळलं आणि भक्त धन्य झाला आता तो धन्य झालेला भक्त सांगायला लागला की तुम्हीही नामाच्या त्याच प्रेमात रंगून रहा धन्य झाला माधव राम राम बोला राम राम बोला।
दया घना किती आळवू तुला, दया घना किती आळवू तुला, किती विनवू तुला। दया घना किती आळवू तुला, दया घना किती विनवू तुला। ध्यान धरिता नये ध्यान धरू जाता, काही करिता नये कर्म करू जाता। नामस्मरणामध्ये नित नये रमता, नामस्मरणामध्ये नित नये रमता। किती आळवू तुला दया घना किती विनवू तुला। भक्ती वैराग्याचा लेश नाही मला, शरण येतो तुझ सांभाळी बाळा। नको लोटू दुरी तारी तारी मला, नको लोटू दुरी तारी तारी मला। किती आळवू तुला दया घना किती विनवू तुला। चरणीचा तुझा दास झालो रामा, करी करी दया उद्धरी दीना। हाक मारी माधव तुझ करुणा घना, हाक मारी माधव तुझ करुणा घना। किती आळवू तुला दया घना किती विनवू तुला। हा केसरी साहरी धावुनी आला, हृदय धरुनी करी कुरवाळीले मला। धन्य झाला माधव राम राम बोला, धन्य झाला माधव राम राम बोला। किती आळवू तुला दया घना किती विनवू तुला, दया घना किती आळवू तुला, दया घना।
हा केसरीसा हरी धावून या आला, हृदयी धरुनी करी कुरवाळीले मला। स्वामीजींच्या हाकेला ओ देऊन साक्षात भगवंतांनीच त्यांचं जीवन धन्य केलं असं स्वामीजी म्हणतात। परंतु त्यांच्या या उत्क्रांत जीवनाची पहाट झाली 1958 सालीच। केवळ अंतःप्रेरणेने घरच्या घरी त्यांनी ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात केली। सर्वात प्रथम ते ज्ञानेश्वरी सांगणार आणि मातोश्री सरलाताई या एकमेव श्रोता म्हणून ती ऐकणार। इथपासून ते शेकडो श्रोते दाटीवाटीनी ज्ञानेश्वरीच्या पवित्र ओघात सुस्नात होईपर्यंतचा सतत 40 वर्षांचा हा प्रवास अविरत चालू राहिला। स्वामी माधवनाथ आणि त्यांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी या दोन गोष्टी जणू एकमेकाचा अविभाज्य भाग बनून राहिल्या। गावगन्ना फिरून सर्वांना गीतेचा उपदेश करावा ही त्यांची लहानपणापासूनची प्रेरणा। नंतरच्या काळात मात्र त्यांनी गीतेचा उपदेश केला तो एकाच श्रोतृसमूहापुढे केलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनांच्या माध्यमातून। अशा पद्धतीने केलेली प्रवचनेच साधक श्रोत्यांच्या अंतःकरणात पालट घडवून आणू शकतात हे त्यांच्या कार्याचं मुख्य सूत्र होतं। परंतु स्वामीजींनी कार्य केलं ते सद्गुरु आज्ञा म्हणून आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन केली ती स्वांत सुखाय। आपल्या अंतरंगात लागलेला ज्ञानदेवीचा दिवा त्यांनी त्यांच्या रसाळ आणि तर्कशुद्ध प्रवचनातून श्रोत्यांच्या अंतःकरणात लावण्यास सुरुवात केली आणि अशा या स्वांत सुखाय प्रवचनांना पाहता पाहता 13 वर्ष पूर्ण झाली। रोज सहजगत्या मिळत असलेल्या या अलौकिक दानाप्रती विनम्र कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रोत्यांनी तपपूर्ती कार्यक्रमाचं उत्स्फूर्तपणे आयोजन केलं। पूजनीय स्वामीजींनी या कल्पनेचा प्रेमाने स्वीकार केला आणि ते अंतर्मुख झाले। 12-13 वर्षाचा वाङ्मयीन सेवेचा प्रवास त्यांच्या मनश्चक्षूंसमोरून तरळून गेला आणि त्याच ओघात त्यांना काव्य स्फुरलं। तेरा वर्षे पूर्ण ज्ञानेश्वरी निरूपण करुनिया मम जीवन कृतकृत्य झाले असे.
तेरा वर्षे पूर्ण ज्ञानेश्वरी निरूपण करुनिया मम जीवन कृतकृत्य झाले असे. ज्ञानेश्वरीचे नित्य पठण ज्ञानेश्वरीचे नित्य चिंतन ज्ञानेश्वरीचे नित्य प्रवचन माझे मनोरथ पूर्ण करी. सद्गुरूंची भेट भावी सद्गुरूंनी कृपा करावी गुरुपदी अनन्यता असावी हेची माझे मनी वसे. ऐसे जे जे इच्छिले ते सकलही तुआ पुरविले आता मागणे नाही उरले ज्ञान देवा तुम्हा प्रती माझे दैवत रामचंद्र सद्गुरु माझे रामचंद्र अवनी आता रामचंद्र सर्व भासतसे. गेला गेला अबोध काम क्रोध आणि मद सर्व झालासे आनंद माझे सद्गुरु कृपेने सर्व झालासे आनंद माझे सद्गुरु कृपेने.
ज्ञानेश्वरी हा स्वामीजींच्या कार्याचा आधारस्तंभ राहिला. किती विलक्षण प्रेम उत्कट भाव होते त्यांचे ज्ञानोबांविषयी. सुरुवात झाली ज्ञानेश्वरी निरूपणानं. ते निरूपणच त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन राहिलं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जीवन घडवायची त्यांची तीव्र प्रेरणा होती. ते गरजून जगाला सांगत होते वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी होऊ मोक्षाचे अधिकारी ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणींचा किंकर. ज्ञानोबा आणि अर्थात ज्ञानेश्वरी हे जणू त्यांचे श्वासच होऊन राहिले. ज्ञानोबांविषयीचं प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत असं वर्धिष्णूच होत राहिलं. त्या प्रेमाला अंतपार नव्हता. ते इतकं असीम होतं की त्यांच्या अंतरी केवळ एकच एक आस होती आणि ती म्हणजे ज्ञानराया शेवट गोड करा. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माऊली तुम्ही माझ्याबरोबर रहा. स्वामीजींच्या आयुष्यात ज्ञानोबांच्या प्रेमाचा कडेलोट झाला होता. ज्ञानदेवीच्या रूपाने जीवनाला ज्ञानदेवांचा संस्पर्श झाला आणि त्यामुळेच सद्गुरुरूपी मेघ प्रेमभराने वळला. ही त्या ज्ञानोबा माऊलींचीच कृपा ते मानतात. स्वामीजींचं हृदय माऊलींच्या स्मरणानं उचंबळून आलं आणि कृतार्थतेनं अंतःकरण ओथंबून गेलं. तो कारुण्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा पेशीन पेशी त्याच्या भक्तीप्रेमानं भिजून गेली आणि अंतःकरणातल्या कृतज्ञतेनं शब्दरूप घेतलं. करुणेचा सागर, कृपेची पाखर, साधका आधार ज्ञान देव.
करुणेचा सागर, कृपेची पाखर, साधका आधार ज्ञान देव. मांगल्याची मूर्ती, कवित्वाची स्फूर्ती, सोज्वळतेची कीर्ती ज्ञान देव. ज्ञान देव भक्ती ज्ञानाचे मंडण, योगाभ्यासाचे भूषण, परमार्थाचे संवर्धन ज्ञान देव. ज्ञान देव कारुण्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, भक्ती प्रेमाचा ओलावा ज्ञान देव. ज्ञान देव. ज्ञान देवा मज हाची उपकार, देहाचा विसर सदोदित. स्वरूपानंद गुरु मज भेटवीला, माधव केला धन्य जानी, माधव केला धन्य जनी, धन्य जनी, धन्य जनी, धन्य जनी, धन्य जनी.
मज लागी आता नाही भय चिंता, प्रेमे सांभाळिता ज्ञान देव. माधव म्हणे सत्य तरलो तरलो, साच उद्धरलो गुरु कृपे. स्वामी माधवनाथांच्या संपूर्ण जीवनालाच ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेमाचा परिसस्पर्श झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना सद्गुरु कृपेचा लाभ झाला आणि त्यांचं जीवन धन्य झालं. शरणागत भावानी ते म्हणतात, गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो. सद्गुरूंचा अनुग्रह ही सर्वच साधकांच्या आयुष्याला कलाटणी देणारी अलौकिक अशी घटना असते. गुरु भेटी आधीपर्यंत स्वामीजींनी समर्थ आणि ज्ञानोबा यांनाच गुरुस्थानी मानलेलं होतं. शास्त्र संमत साधना आणि तर्कसंगत चिंतन यामुळे ध्यानातील उत्कट निर्विकल्प स्थितीही त्यांनी अनुभवली होती. तथापि स्वामी स्वरूपानंदांची भेट आणि अनुग्रह लाभला तसा त्यांचा स्थिती पालट घडून आला. ध्यान साधनेतील अत्यंत समृद्ध अशा अनुभवांच्या शिदोरीवर झालेली सद्गुरु भेट पूर्णत्वाचेच दान देऊन गेली. आता ते म्हणू लागले, जन्मोजन्मीचे पुण्य फळासी पै आले, देखिली पाऊले श्री गुरूंची. स्वामीजींनी केलेली स्वामी स्वरूपानंदांची आरती ही स्वामीजींचा सद्गुरूंप्रती असलेला समर्पित भाव प्रकट करणारी अत्यंत गोड अशी काव्यरचना आहे. त्यांचं समर्पण उत्तरोत्तर उत्कट होऊ लागलं आणि अंतरीचे भावोन्मेष शब्दरूपानी अवतरले. किती सदय हृदय मम स्वामी हा, किती सदय हृदय मम स्वामी हा.
सदय हृदय मम स्वामी हा, किती सदय हृदय मम स्वामी हा. दीनोद्धारक भव भयनाशक संसृतिहारक स्वामी हा मम स्वामी हा. किती सदय हृदय मम स्वामी हा. मूढजनान्वरी करितो प्रीती जनपदाची कधी न चखंती. हृदय ग्रंथीचा सुटती गाठी लीलाधारी स्वामी हा मम स्वामी हा. किती सदय हृदय मम स्वामी हा. नेत्रातून ते स्रवते अमृता वाणी बोलत प्रसन्नता जीवासी शांतवित करित कृपावर्षावा मम स्वामी हा. किती सदय हृदय मम स्वामी हा. विनीत भावे करितो नमना विनीत भावे करितो नमना विनीत भावे करितो नमना कृपा शरणा ये तो शरणा धरी धरी हाताया दीना माधव वरदा स्वामी हा. माधव वरदा स्वामी हा. माधव वरदा स्वामी हा मम स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा।
सद्गुरु वर्णनात स्वामीजींची वाणी भावनेनं भिजून निघते। गुरुकृपा झाली आम्हा आता काय उणे, सोहम बोध दृढावला मोक्ष सुख जेणे। स्वामीजींचं सद्गुरु समर्पित मन एका निष्ठेनं साधनपथावर पावलं टाकू लागलं आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं निशिदिनी ते बोधाचं अमृत आतून बरसायला सुरुवात झाली। स्वामीजी सोहम ध्यानसाधनेचे निःसंशय अंतरंग अधिकारी होते। दिवसेंदिवस वर्षानुवर्ष तपानुतप केलेली सोहम साधना प्रगल्भ होत गेली। आज्ञाचक्राच्या ठिकाणी येणारी कडाडणाऱ्या विजेसारखी प्रकाशाची अनुभूती अथवा गंभीर मेघगर्जनेसारखी येणारी अनाहत नादाची अनुभूती यांनी स्वामी माधवनाथांचं अंतरंग उजळून निघत होतं। आत प्रकटलेला आत्मप्रकाश आता विश्वव्यापक झाला। अकारण आनंदानं चित्त भरून गेलं। माधव म्हणे विश्वी मीची विनटलो, बोधा ऐसा झालो ज्याला त्याला। स्वामीजींच्या ज्ञानाला भक्तीचाही गोडवा प्राप्त झालेला होता। याबद्दल स्वामीजी म्हणतात, आता सर्व विश्वजनांसहित माधव प्रेमाचा व्यवहार करत आहे, सर्वांसह आनंदाने कालक्रमणा करत विश्वाकार होत चालला आहे। माधव आनंदाने खेळे, विश्वसागरी प्रेमे लोळे, प्रेमभराने मन हे धाले, गुरु कृपाही थोर, निषदिनी बरसत अमृत आतुन हर्षभरित मन मोर।
अमृत आतुन निशिदिनी बरसत अमृत आतुन हर्ष भरित मन मोर। निशिदिनी बरसत अमृत आतुन हर्ष भरित मन मोर। निशिदिनी बरसत अमृत आतून बिजली चमा चमा करीत त्रिकोटी, बिजली चमा चमा करीत त्रिकोटी, मेघ गर्जना अनुहत गाती, मेघ गर्जना अनुहत गाती, विश्व उजळले अंतर दीप्ती, नाचत चित्त चकोर, निशिदिनी बरसत अमृत आतून हर्ष भरित मन मोर। निशिदिनी बरसत अमृत आतून माधव आनंदाने खेळे, माधव आनंदाने खेळे, विश्वसागरी प्रेमे लोळे, विश्वसागरी प्रेमे लोळे, प्रेम भराने मन हे धाले, प्रेम भराने मन हे धाले, गुरु कृपाही थोर। निशिदिनी बरसत अमृत आतून हर्ष भरित मन मोर। निशिदिनी बरसत, निशिदिनी बरसत, निशिदिनी बरसत अमृत आतून।
पूजनीय स्वामीजींनी त्यांच्या अंतरस्थितीचं वर्णन करून सांगितलेली उत्कट ध्यानाची अनुभूती आता आपण ऐकली. स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट असलेल्या आणि आदिनाथांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेचे उत्तराधिकारी असलेल्या या श्रेष्ठ ध्यानयोग्याला ध्यानातील ही उत्तुंग स्थिती प्राप्त झाली यात नवलते कोणत. परंतु स्वामीजी केवळ एक ध्यानवादी संत नव्हते. जी अंतिम अशी भगवत प्राप्तीची स्थिती निरालंब ध्यान साधनेतून प्राप्त होते ती स्थिती नामस्मरणाच्या आलंबनातून सुद्धा प्राप्त होते हा त्यांचा अनुभव देखील होता आणि तीच त्यांची खरी शिकवण होती. कुठल्याच प्रकारचा एककल्ली परमार्थ त्यांनी कधी सांगितला नाही. ध्यानाचा उपदेश करताना एके ठिकाणी ते म्हणतात की दृष्टी करुनी उफराटी शोधी अंतर कपाटी तुझं सापडेल हरी जन्म मरण होईल दुरी. तर दुसरीकडे नामाची शिकवण देताना ते म्हणतात रामकृष्ण नाम राहो सदा मुखी सर्वत्वांचे सुखी इच्छा वसो. नाम संकीर्तनातून प्राप्त होणारा आनंद आणि सोहम ध्यानातून मिळणारा आनंद हे तत्वतः एकच आहेत अशा प्रकारचा समग्र आणि सर्वसमावेशक उपदेश स्वामीजी करत होते. साधक संजीवनीमध्ये केलेल्या अनेक उपदेशपर रचनांमधून नाम आणि ध्यानाचा सुरेख संगम दिसून येतो. स्वामीजी म्हणतात भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे गुरुपदी व्हावे अतिलीन गुरुपदी व्हावे अतिलीन.
सुख घ्यावे भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे गुरुपदी भावे अति लीन गुरुपदी भावे अति लीन भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे राम कृष्ण हरी मंत्र हा उच्चारी राम कृष्ण हरी मंत्र हा उच्चारी अखंडाची करी नाम घोष नाम घोष नाम घोष आ भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे नामे विघ्न जाती पीडा निवारती नामे विघ्न जाती पीडा निवारती सहजे आत्मस्थिती प्राप्त होय सहजे आत्मस्थिती प्राप्त होय भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे माधव म्हणे भजनी विश्रांति सोहम बोधस्थिती अनुर्वाच भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे गुरुपदी भावे अति लीना भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे।
नामध्यानात विश्रांती पावत असतानाच अनुर्वाच्य अशी सोहम स्थिती प्राप्त झाली। सोहम जपध्याने भावली विश्रांती राहे आत्मस्थिती आपेआप। आता हे जीवन एका अशा अद्भुत वळणावर येऊन ठेपले आहे की आता पुनरपी जननम पुनरपी मरणम नाही। जन्म मृत्यूच्या पल्याड सद्गुरु कृपेनी झेप घेतली। माधव म्हणे मज स्वरूपी विश्रांती चुके याता याती जन्म मरण। बोधाची सुद्धा परिपक्व दशा असलेली अंतिम शांती आणि सहज स्थिती त्यांना प्राप्त झाली। हा देह तर मर्त्य आहे परंतु निखळ आत्मरूपाला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही। जन्म मृत्यूचं हे रहाडगाडगं जीवासाठी, आत्मरूपाला काय त्याचं? सहा अहम या अंतिम बोधाच्या स्थितीत कर्म अकर्म धर्म अधर्म या सर्व संकल्पना विरून जातात आणि हेच परमार्थाचं वर्म बहुधा लोकांना गवसत नाही। स्वामीजी म्हणू लागले, हा देह तरी मी कशासाठी धारण करून राहिलेलो आहे? तर केवळ भगवत प्रेमाचा आनंद लुटण्यासाठी। आणि याही पलीकडे जाऊन स्वामीजी अशी उद्घोषणा करतात की पराकोटीच्या आत्मस्थितीमध्ये वैकुंठीच्या सम्राटपदी ते आता आरूढ आहेत आणि आता जो जन्म आहे तो केवळ भक्तांच्या उद्धारासाठी। ही दिव्य कृतकृत्यता ज्या क्षणी शब्दात प्रकटली तो क्षण किती पवित्र असेल याची आपण केवळ कल्पनाच केलेली बरी। ज्यानं अमृतत्वाची प्राप्ती करून घेतली, जो देहातीत झाला आहे, ज्याचं मानस दीपज्योती समनिवांत झालं आहे आणि जो जनी वनी एका विश्वंभरालाच पाहतो, अशा एका थोर अनुभविकाची ही भावकथा आहे। ती आपल्या काळजाचा ठाव घेते, तिच्यातील प्रांजळपणा आपल्या हृदयाला स्पर्शून जातो। स्वामी माधवनाथ आणि त्यांचं जीवन यांचं प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून प्रकटलं आहे। त्यातून त्यांच्या शुचिरभूत जीवनाचं आणि पारदर्शी व्यक्तित्वाचं स्वाभाविक दर्शन घडतं। त्याचबरोबर त्यात अनुस्यूत असलेलं समाधान सतत जाणवत राहतं। आज स्वामी माधवनाथांच्या 99व्या जन्मदिनी साधक संजीवनी कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच एका अनुभूतीने परिपूर्ण अशा अभंगाने करूयात। प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव रूप आणि नाव लेऊन या, माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे भक्तांची काजे जन्मा आलो, भक्तांची काजे जन्मा आलो।
धर्मा कोणासी हे वर्मा ठाव ठाऊके ना कोणासी हे वर्मा ठाऊके ना आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव रूप आणि नाव लेऊनिया रूप आणि आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही मृत्यू माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे माधव माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे भक्तांची काजे जन्मालो भक्तांची काजे आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू आम्हा नाही मृत्यू
साधकांसी तारायाला वाटे हा जन्म आला असा स्वामी माधवनाथांचा आपल्यासाठीच अवतार होऊन गेला. या साधक संजीवनी नंतर खरं म्हणजे काही बोलणं म्हणजे तरल भावावस्थेला धक्का देण्यासारखं आहे.
जी काही उचित कर्म असते तुझ्या वाट्याला तुझ्या अधिकाराप्रमाणे ते आचरून यथाशास्त्र यथा न्याय आचरून मजार पाळी. एका चोरीमध्ये ज्ञानोबांनी काय सांगितलं मजार पाळी मी आणि माझं काढून टाक तर ते अर्पण होत आहे त्याला. जोपर्यंत मी आणि माझा तोपर्यंत ती माझ्या देहालाच आणि मनालाच अर्पण होत आहे. एवढं मी माझं काढून टाक मजार पाळी इतकंही म्हणून भागत नाही. परी चित्तवृत्ती न्यासारी आत्मरूपी सर्वच सर्व चित्तवृत्ती तुझी जी आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी ठेव. आत्मा हाच एक आनंद स्थान आहे. सगळी कर्म जी होत आहेत वेळवेळ इंद्रियांचा करणं मना करणं आणि बुद्धी करणं त्या साऱ्याच्या सारी कर्म आत पोचती पाहिजे आत्मराजाकडे. तर अजा असं समजा हे सगळंच आहे सगळं इंद्रिय काय मन काय बुद्धी काय जी जी कर्म त्यांच्याकडून होती ती सारीच्या सारी त्या आत्मराजाकडे हे केली पाहिजेत तर समाधान कारण तेच आनंदाच्या ठिकाणी. येऊन भूमाचं सुखम भूमय सुखम आत्मा हे सुखरूप आहे त्या चित्तवृत्ती तिथेच आहे.
साधक संजीवनी या भावपूर्ण कार्यक्रमानंतर स्वामीजींचा आवाज आपण ऐकला, आपल्या हृदयाला जणू मोरपिसाचा स्पर्श झाला. याच महत्वाच्या कार्यक्रमाकडे आपण आता वळूया. पूजनीय स्वामी माधवनाथांच्या दुर्मिळ प्रवचनांच्या ऑडिओ सीडीचं प्रकाशन आता आपण करणार आहोत. स्वामीजींच्या एकूण 4 प्रवचनांच्या 2 कॅसेट्स सुमारे 15 वर्षापूर्वी मंडळांनी प्रसिद्ध केल्या होत्या. गीतेमधील ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या 4 विषयांवर त्यांनी प्रवचनं केली. गेले काही वर्ष ही प्रवचनं उपलब्ध नव्हती आणि अनेक साधकांकडून वारंवार मागणीही केली जात होती. त्याच प्रवचनांची आनंद लहरी ही ऑडिओ सीडी आज आपण इथे प्रकाशित करणार आहोत. या प्रकाशनासाठी आपल्याला लाभले आहेत आदरणीय विजयरावजी कुळेकर. विजयरावांचा परिचय आपल्याला करून देण्याची वस्तुत काहीच गरज नाही. सकाळचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द निस्पृह आणि संवेदनाशील पत्रकारितेचा ठसा उमटून जाणारी ठरली. पत्रकारितेव्यतिरिक्त लेखनाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. मनाला व्यग्र करणाऱ्या पत्रकारितेच्या भाऊगर्दीत सुद्धा त्यांच्या अंतःकरणातील श्रद्धा आणि संतप्रेम आढळ आहे. स्वामी मकरंदनाथ आणि विजयराव यांच्यामध्ये एक अतूट स्नेहभाव निर्माण झाला आहे आणि त्याच प्रेमापोटी या प्रकाशनासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले आहेत. आदरणीय विजयरावजींना मी विनंती करते की आनंद लहरी या ऑडिओ सीडीचं त्यांनी प्रकाशन करावं.
परम पूज्य स्वामी मकरंदनाथ आणि उपस्थित सर्व सद्भक्त, स्वामी माधवनाथांच्या 4 प्रवचनांची ही सीडी आहे, जे मुळात स्वतःच प्रकाशरूप होते आहेत आणि ज्यांचे शब्द आपल्याला आयुष्यात सतत प्रकाश दाखवत आले त्यांच्या प्रवचनांच्या सीडीचं प्रकाशन करायचं म्हणजे काय करायचं. त्यांची वाणी ही श्रोतया ज्ञानाची दिवाळी करणारी, अशा प्रकारच्या शब्दांचं ज्यातला प्रत्येक शब्द म्हणजे प्रकाशाचा दीप आहे, त्यांचं प्रकाशन म्हणजे त्यांचं स्मरण, एवढंच मी करतो. आता खरं म्हणजे ही सीडी लावायची तर एक संगणकाची कळ दाबली की सीडी लागते आणि आवाज ऐकायला येतो, पण ती दाबण्याची बुद्धी होण्यासाठी सद्गुरु भक्तीची अंतःकरणात ती कळ पहिल्यांदा दाबली जायला पाहिजे. ती दाबली जाणं फार महत्वाचं आहे, कारण आपण जगात सगळीकडे फिरतो, अमेरिकेत जातो, इंग्लंडला जातो, फ्रान्सला जातो, चीनला जातो, सगळीकडे जातो. ते जाणं सोपं आहे, आत स्वतःचं एक सेंटीमीटर अंतर ओलांडून आत येणं अवघड आहे. ते आत कसं यावं हे सांगणारी ही सीडी आहे. आणि आता असं असताना त्याच्या प्रकाशनासाठी स्वामीजींनी मला सांगितलं, म्हणजे हा सूर्य दाखवण्यासाठी काजव्याला बोलवण्याचा प्रकार आहे, पण त्याच्यामागे त्यांचा उद्देश मला जाणवतो तो असा की काजव्याला सुद्धा सूर्याच्या प्रकाशाचा स्पर्श व्हावा, सूर्याची ओढ लागावी आणि सूर्याचं सुद्धा काजव्याकडे लक्ष जावं. अशा उद्देशानं मलाही थोडा प्रकाशाचा लाभ होतो आहे असं मी समजतो. स्वामीजींची कृपा अशी की ते मला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतात. मला असं वाटतं की ही संत सेवा माझ्याकडून करवून घेण्याचं हा आशीर्वाद ते मला देत आहेत. या सीडीमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग असे चार योग आहेत, पण ती उपलब्ध होण्यामुळे मला असं वाटतं एक पाचवा योग तुमच्या माझ्या आयुष्यात येतो आहे, तो म्हणजे भाग्ययोग. आणि त्यामुळे हे शब्द आता कायमस्वरूपी आपल्याजवळ जे अंतःकरणात होते ते श्रवणातही आपल्याला घेता येणार आहेत. स्वामी माधवनाथांचे बोल हे अरूपाचं रूप, बोली अरूपाचे रूप दावीन अशा स्वरूपाचे शब्द आहेत. आणि त्याची ही प्रवचन, त्या प्रवचनाबद्दल आपण काय बोलायचं, स्वामी माधवनाथांनी स्वतःच स्वामी स्वरूपानंदांच्या बद्दल, त्यांच्या सद्गुरूंबद्दल अत्यंत भावपूर्ण, अत्यंत हृदयस्पर्शी असं लिहिलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला पहिल्यांदा पहिली भेट झाली स्वामी माधवनाथांची सद्गुरू स्वरूपानंद स्वामींशी आणि प्रवचन झालं तेव्हा स्वामीजींनी त्यांना निरोप पाठवला, तुम्ही ज्ञानेश्वरीवर फार सुंदर प्रवचन करता. आता असं प्रशस्तीपत्र सद्गुरूंनी पहिल्या भेटीत दिल्यानंतर स्वामी माधवनाथांनी लिहिलंय की यानंतर मला दुसऱ्या कोणाच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही आणि याच्या इतकं मोठं प्रशस्तीपत्र असू शकत नाही. तर आता असं असलेल्या या प्रवचनांची आपण काय करू शकतो, तर स्वामी स्वरूपानंदांनी जे प्रशस्तीपत्र पहिल्या भेटीत दिलं त्याची प्रचिती या श्रवणामधून आपण घेऊ शकतो. आणि मला वाटतं तेवढंच आपण करू शकतो आणि तेच आपण केलं पाहिजे. या प्रवचनांचं वैशिष्ट्य मला काय जाणवलं ते मी थोडक्यात सांगतो. मी ती बऱ्याच वेळा ऐकायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वाक्यानंतर थांबावं असं वाटलं, कारण प्रत्येक वाक्य हे समुद्र एखाद्या बिंदूमध्ये भरावा तसं प्रत्येक वाक्य समृद्ध आहे. म्हणजे या प्रवचनांच्या वरती आणखीन कितीतरी प्रवचनं करता येतील अशा स्वरूपाचं भांडार त्यात आहे. आता गीताशास्त्र हे जगण्याचं शास्त्र आहे असं स्वामीजींनी सातत्यानं सांगितलेलं आहे. असं सांगतात अनेक लोक, पण कोण सांगतं याला फार महत्व आहे. प्रवचनं करणारे अनेक लोक असतात, आंतरराष्ट्रीय कीर्तीचेही असतात, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण केवळ शब्दांवर प्रभुत्व असलं आणि जर त्या शब्दांना अनुभूतीचं अधिष्ठान नसलं तर शब्दांचा फुलोरा आपल्याला चकित करेल, काही क्षण खिळवून ठेवेल, पण ते सांगणं आपल्या हृदयाला भिडणार नाही. बासी मर्ढेकर जे मोठे कवी होते त्यांनी एका कविता संग्रहामध्ये दोनच ओळी लिहिल्या आहेत, त्या मला इथं आठवतात. त्यांनी म्हटलंय शब्दांवर थोडी हुकमत आली आणि लय तोंडवळणी पडली की कोणीही कविता लिहू शकेल. तर कोणीही कविता लिहिली आणि कवीनं कविता लिहिली याच्यात जो फरक आहे, तसंच ते शब्द जे अनुभूतीशिवाय असतील ते शब्द वापुढे केवळ वारा असे ठरतील आणि आयुष्याला दिशा दाखवणाऱ्या दीपस्तंभाचं रूप घेऊन ते निरंतर प्रकाश देऊ शकत राहणार नाहीत. इथे तत्वज्ञानाचं जेव्हा आचरणामध्ये रुपांतर होतं तेव्हाच त्याला मंत्राचं स्वरूप प्राप्त होतं आणि ते स्वामी माधवनाथांच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. हे त्यांच्या प्रवचनांचं वैशिष्ट्य आहे. आणि या प्रवचनामध्ये सुद्धा त्यांनी सहजगत्या ते सांगितलंय. साधं एका प्रवचनात त्यांनी म्हटलंय की सगळी कर्म ईश्वराला अर्पण कर, पण केवळ ब्रह्मार्पणम असतो हे शब्द उच्चारून कर्म ईश्वराला अर्पण नाही होणार, तो भाव आतून आला पाहिजे. किंवा केवळ सोहम असं म्हणण्यानं सोहम बोध होणार नाही, त्यासाठी अर्थ उलगडला पाहिजे, मग त्या भावानं उच्चारण होईल आणि उच्चारण झाल्यानंतर आचरण होईल. एका ठिकाणी त्यांनी लिहिलंय की शास्त्राच्या अभ्यासानं अर्थ कळेल पण बोध होणार नाही आणि साहजिकच साधकाच्या वर्तनामध्ये तो बोध उतरणार नाही. स्वामीजींचा सगळा भर जो आहे तो सोहमबोध जगण्यावर आहे, आचरणावर आहे. आणि आयुष्यामध्ये गीताशास्त्र हे प्रत्यक्षात उतरावं याच्यावर आहे. एका प्रवचनात त्यांनी म्हटलंय की काही काही लोक येतात आणि मला सांगतात साधनेला वेळ मिळत नाही. साधना ही काही जीवनापेक्षा वेगळी करायची गोष्ट आहे का? त्यांनी म्हटलंय की तुझं जीवन हीच साधना व्हायला पाहिजे, वेळ वेगळा काढण्याची गरजच नाही, आचरणात ते पूर्ण आलं पाहिजे, पूर्ण जीवनात उतरलं पाहिजे. आणि हे कसं उतरावं, गीताशास्त्र काय आहे हे त्यांच्या प्रवचनांमधून समजतं, आणि प्रत्यक्ष जगण्यात ते कसं उतरवावं हे त्यांच्या चरित्रामधून आपल्याला उमगतं. बोले तैसा चाले असं त्यांचं जीवन आहे, आणि म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द हा प्रचितीनं भारलेला असतो, अनुभूती संपन्न असतो, म्हणून तो तुमच्या माझ्या हृदयाला भिडतो, प्रेरणा देतो, मार्ग दाखवतो. युद्धभूमीवर संभ्रमित अवस्थेत, भ्रांतीग्रस्त अवस्थेत असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी, भगवंतांनी गीता सांगितली आणि जीवनाचा मार्ग दाखवला. आज जीवनाच्या संग्रामामध्ये आपण अनेक लोक हे भ्रांतीग्रस्त, वेगवेगळ्या प्रश्नांनी संभ्रमित झालेले अशा अवस्थेत वावरतो आहोत. अशा वेळेला गीताशास्त्रातून आणि ते आचरणात आणून आपल्याला मार्ग जीवनाचा कसा मिळेल तो स्वामी माधवनाथांनी सातत्यानं दाखवलेला आहे, आणि तोच ठेवा या सीडीमध्ये आपल्याला मिळतो आहे, उपलब्ध झालेला आहे. या सीडीच्या ध्वनी संबंधात मला विशेष आणखी एक गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो, जे मला जाणवलं. तुम्ही मगाशी तो आवाज ऐकला, त्या आवाजामध्ये एक प्रचंड आश्वासन आहे, त्या स्वरामध्ये एक प्रचंड आशीर्वादही आहे, एक सामर्थ्यही आहे, आणि अत्यंत प्रेमही आहे. कुठेही म्हणजे मला असं वाटलं की वडिलांनी मुलाला बोट धरून असं चालत न्यावं आणि मार्ग दाखवावा, तसं अतिशय सहजगत्यानं स्वामी तुम्हा आम्हाला लेकरांना बरोबर घेत आहेत आणि बाळ हे समजून घे असं सांगताहेत, असं सातत्यानं, ते दिसत नसले तरी दिसतात अशा स्वरूपाचा भाव या अत्यंत प्रेमळ, रसाळ, अधिकार संपन्न आणि अतिशय सहज सुंदर वाणीतून आपल्याला मिळतो. म्हणजे तुम्ही माझं, मला असं जाणवलं, मी ती खूप वेळा ऐकली, डोळे मिटून तुम्ही ऐकलं तर डोळे उघडतात आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ते आपल्या हृदयामध्ये पाझरत जातं. यातलं प्रेम त्या शब्दामध्ये जे भरून राहिलेलं आहे ते प्रेम खरं म्हणजे आपल्याला खूप असं जवळचं वाटतं, दिलासा देतं, आधार देतं. तो सबंध आधार या सीडीमधून आपल्याला मिळतो. आता हे सगळं करणाऱ्या स्वामींचे मगाशी आपण काही अभंग ऐकले, त्यांना काही वेगळे अनुभव आलेच नाहीत का? आले असतील. त्यांच्या चरित्रामधला एक उल्लेख मला फार विशेष वाटला आणि त्याच्या संदर्भात एक मिनिट बोलून मी थांबणार आहे. आपल्याकडे काय होतं, ज्यांना अध्यात्माचा स्पर्शही नाही आणि संतत्वाचा गंधही नाही, ते दुसऱ्याचा अधिकार काय आहे याच्यावर फार भाष्य करतात, आणि मग ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असं कोणी विचारत नाही, त्यांनी तो स्वतःच घेतलेला असतो. असे म्हणजे संत परंपरेबद्दल ही बरोबरच ही परंपरा सुद्धा आपण कायम जतन केलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. तेव्हा असे एक जण स्वामी स्वरूपानंदांकडे गेले आणि म्हणाले की बाळासाहेब इथूनच अनुग्रह घेऊन गेले आणि आता त्यांची बरीच प्रसिद्धी झालेली आहे, ते आता संत झाले आहेत. मी हा उल्लेख एवढ्यासाठी करतो आहे की स्वामी स्वरूपानंदांच्या मनात स्वामी माधवनाथांच्या बद्दलची काय भावना होती. चटकन स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं, बाळासाहेब मुळातच संत आहेत, इथं येऊन गेल्यामुळे ते संत झालेले नाही. आता हे सद्गुरु शिष्याबद्दल एवढं सांगतात, याच्यापेक्षा आणखीन दुसरं काहीच मिळू शकत नाही, मिळवायचं नसतं. असे हे संत, त्यांची जे मुळातच संत आहेत त्यांची ही प्रवचन आहेत आणि त्यांची आता जन्मशताब्दी सुरू होते आहे. मगाशी उल्लेख झाला की दोन चरित्र असतात, लौकिक चरित्र असतं आणि भावचरित्र असतं, पण या जन्मशताब्दी निमित्तानं मला असं वाटतं आपल्याला आणखीन एक मोठा लाभ होणार आहे, तो म्हणजे स्वामी स्वरूपानंदांचा वारसा चालवणारे स्वामी माधवनाथ, त्यांचा वारसा चालवणारे स्वामी मकरंदनाथ हे स्वामीजींचं चरित्र तुम्हा आम्हाला लिहून देणार आहेत, सादर करणार आहेत. मला असं वाटतं की हे लौकिक चरित्र आणि भावचरित्राबरोबरच हे अंतरंग चरित्र असेल आणि ते उलगडून दाखवणं हे आत्तापर्यंतच्या उलगडून दाखवण्यापेक्षा अत्यंत वेगळं असेल, आणि ते त्यांनी करावं हा दुग्ध शर्करा योग आहे, मी फक्त स्वामीजींचे शब्द मला माहीत झाले म्हणून उल्लेख करतो आहे. यातला एकेरी उल्लेख आपण उद्धरणापुरता धरा. स्वामी माधवनाथ असं म्हणायचे की मकरंद हा भावसागर आहे, भावाचा सागर आहे. सद्गुरु निष्ठा, सद्गुरु भक्ती, ओढ, प्रेम या सगळ्याचा सागर हे स्वामी माधवनाथांशी एकरूपत्वाचा सागर अशी व्यक्ती हे चरित्र लिहिणार आहे. म्हणजे सद्गुरुमय झालेला अधिकारी शिष्य चरित्र लिहिल त्यावेळेला वर्णविषय आणि वर्णन करता यांच्यातल्या अभेदाचं, अद्वैताचं आणि एकरूपत्वाचं दर्शन घडवणारं ते लेणं असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तो आणखी एक दीपे दीपू लाविला तसा आणखी एक दीप तो असेल याची मला खात्री आहे. आणि अशा स्वरूपाचा आणखी एक लाभ आपल्याला या शताब्दी वर्षात होईल. सीडी ही स्वामी माधवनाथांची ध्वनिमूर्ती आहे. स्वामीजी सद्गुरूंचं जे चरित्र लिहितील ती त्यांची वाङ्मय मूर्ती असेल. तिची तुमच्यासारखीच मीही वाट पाहत राहीन एवढं बोलतो. आणि स्वामीजींच्या या प्रवचनाच्या सीडीच्या प्रकाशनासाठी पुष्पा संगे माती सवास लागे या न्यायानं मलाही थोडा प्रकाश स्पर्श दिला याबद्दल त्यांना आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार.
आताच प्रकाशित झालेली आनंद लहरी ही सीडी ग्रंथविक्री कार्यालयावर उपलब्ध आहे. आज सवलतीच्या दरात ₹50 मध्ये उपलब्ध आहे. सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. ही सीडी अत्यंत आकर्षक आणि निर्दोष स्वरूपात प्रकाशित करण्यात सद्भक्त श्री वेद पाठक, सद्भक्त सुधीर रामदासी आणि सद्भक्त अभिजित धुनफळे या साधकांनी प्रचंड परिश्रम घेतले. त्यांच्या या निरलस सेवेचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. मी आता पूजनीय स्वामी मकरंदनाथांना विनंती करते की त्यांनी आदरणीय विजयरावजी कोळेकर यांचा सत्कार करावा. परत एकदा निवेदन करते. आत्ताच प्रकाशित झालेली आनंद लहरी ही सीडी ₹50 या सवलतीच्या दरात ग्रंथविक्री केंद्रावर उपलब्ध आहे. तसंच साधक संजीवनी आणि ज्ञानेश्वर दर्शन या स्वामी माधवनाथांच्या पुस्तकाचा एकत्रित संच ₹80 या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. आपण सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा. पूजनीय स्वामी मकरंदनाथ आता पूजनीय स्वामी माधवनाथांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील. स्वामीजींच्या बोधाशी, प्रेमाशी आणि कार्याशी जे निजांगानं एकरूप झाले, संप्रदायाची धुरा समर्थपणे सांभाळत असताना आपल्या सद्गुरूंच्या स्मरणात जे आपला क्षणन क्षण आणि कणन कण वेचून राहिले आहेत, अशा पूजनीय स्वामी मकरंदनाथांना हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मनोगत व्यक्त करण्याची मी प्रार्थना करते.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम। स्वामीजींच्या 99व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम अतिशय प्रेमाने आणि विविधतेने वैविध्यतेने नटलेला असा संपन्न होतो आहे। या कार्यक्रमामध्ये स्वामीजींचं भावचरित्र म्हणता येईल, कारण त्यांनी केलेली जी काव्य त्याचं गायन आपल्या इथं येणाऱ्या तरुण साधकांनी साधिकांनी असं केलं। त्याच्या निवेदनासह हा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने तुम्ही मंडळींनी साजरा केला। स्वामीजींचा बोध, स्वामीजींची भक्ती, स्वामीजींची आर्तता, करुणा, गुरुभक्ती या अभंगातून अतिशय यथार्थपणाने ज्ञानेश्वर महाराजांविषयी असणारी भक्ती, स्वामीजींचं खरंच भावचरित्र आणि त्याबरोबरच स्वामीजींच्या आवाजाची जो दुर्मिळ आता झाला, जो एक वेळ कोणीही यावं आणि सुस्नात होऊन जावं, 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली त्यांच्या घरी, नंतर घर पुरेनासं झालं म्हणून जागा बदलत गेल्या, ते मनूच्या माशाची उपमा द्यायचे, मनूनी मासा एका जलाशयात त्याला मिळाला, त्याच्या कमंडलू मधून तो घरी आला, त्या माशाला मनूनी आपल्या घरात आपल्या घराच्या छोट्या साठवणीत जागा दिली, पण तो वाढला, मोठा झाला, त्यामुळे मग मनूनी आपल्या घराच्या विहिरीत त्याला जागा दिली, तरी तो मोठा झाला। तेव्हा मनूनी त्याला एका जलाशयात सोडला, तिथूनही मोठा झाल्यावर तो सागराला जाऊन मिळाला, तो मासा मोठा झाला। आणि असं म्हणतात की जेव्हा प्रलय झाला, सगळ्या सृष्टीमध्ये हाहाकार झाला, तेव्हा तो मासा मनूला शोधत आला, मनूला त्यांनी आपल्या पाठीवर घेतला, त्या प्रलयात वाचलेला पुरुष मनू होता, ज्या माशाला मनुनी आश्रय दिलेला होता त्या माशाने मनूला सावरलं. स्वामीजी असं म्हणत असत की ही ज्ञानेश्वरी प्रवचन हा मनूचा मासा आहे, त्यांनी मला तारलं असं ते म्हणत असत. स्वामीजींच्या मी लिहित असलेल्या चरित्राबद्दलचा उल्लेख समर्थवाणीतून आज झाला. मी विजयरावांना विनंती करीन की ज्या समर्थवाणीतून त्यांनी उल्लेख केला समर्थ लेखणीचं काय, माझ्यासमोर थेंबुटा सागरी बुडाला दीपे दीपू लाविला मिलिंदादांनी लिहिलेलं अशी चरित्र जेव्हा मी पाहतो तेव्हा विजयराव मला थोडीशी धडकी भरते. मला जे करायचं आहे ते नीट करता येवो अशी माझ्याकरता तुम्ही प्रार्थना देखील करा. यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयः भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण ज्या बाजूला धनुर्धर पार्थ आहे त्या ठिकाणी श्रीही आणि विजयहा म्हणजे विजयराव असणार अशी माझी पक्की खात्री आहे असं संजय जिथं म्हणतो. आणि त्या भावनेनीच स्वामीजींच्या या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सीडी प्रकाशनाकरता त्यांची सात्विकता, त्यांचं संत प्रेम, त्यांची निस्पृहता, त्यांचा व्यासंग या सगळ्याचा आदर म्हणून त्यांना आपण बोलावलं. स्वामीजींचा एक अभंग आहे, सद्गुरु कृपेने झाला बोध मज आता काही काज उरले नाही, देहीच असोनी झालो मी विदेही आता मज काही करणे नाही, कर्मीच असोनी नाही मज बंध अंतरी गोविंद सामावला, माधव म्हणे आता नाही भवचिंता बैसली अहंता स्वरूपीच. या अभंगावर काही एक बोलावं असं मी आजच्या स्वामीजींच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने ठरवलं. स्वामीजींचे अनेक अभंग, त्याच्यातले काही अभंग आपण आता ऐकले. मला गुरुकृपेनी बोध झाला, सद्गुरुकृपेनी बोध झाला, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी, चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव संत साधू, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. साधूंची लक्षणं, सद्गुरूंची लक्षणं ग्रंथांमध्ये अनेक अनेक ग्रंथांमध्ये आलेली आहेत. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, तरी कवणाते तापू पोळी कैसेरी वो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. ज्ञानेश्वर महाराज शाब्देच परेच निष्णात असं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. शब्द ज्ञाने पारंगतू. पण त्यांचं जे शब्द ज्ञान असतं ज्याच्यामध्ये ते पारंगत असतात ते अनुभवातून आलेलं असतं. ते शब्दाबरोबर परेच निष्णात अनुभूतीनी निष्णात असतात. मनाच्याही पलीकडं बुद्धीच्याही पलीकडं तर्काच्याही पलीकडं असणारी जी शुद्ध जाणीव त्या शुद्ध जाणीवेतून त्यांचं ज्ञान स्फुरत असतं. स्वामीजी असं म्हणतात की मला सद्गुरु कृपेनी बोध झाला. याला पार्श्वभूमीही आहे कारण सद्गुरूंकडे जाण्याच्या आधी ते शास्त्र संपन्न होते ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत होते. उपनिषद पंचदशी आचार्य भाष्य ब्रह्मसूत्र त्यांनी वाचलेलं होतं अभ्यासलेलं होतं. तुकाराम महाराजांचे अभंग दासबोध त्यांनी पाहिलेलं होतं. पण बोध मात्र सद्गुरु कृपेनी झाला. सद्गुरूंचं मुख्य लक्षण असं की त्यांना विमळ ज्ञान झालेलं असतं. ज्ञानाविषयी संदेह नसतो. निःसंदिग्ध ज्ञान हे सद्गुरूंचं विशेष सांगितलेलं आहे. त्यांचं ज्ञान निःसंदिग्ध असतं म्हणजे कदापि कोणत्याही गोष्टीने डळमळीत होत नाही. आपल्या ज्ञानाला संदिग्धता असते. आपल्या घरात जर एखादं आजारपण मोठं उभं राहिलं तर आपलं ज्ञान संदिग्ध होतं. मनासारखी गोष्ट घटना घडत नसेल तर ज्ञान देखील संदिग्ध होतं. जन्मानी ज्ञान संदिग्ध होतं. जन्मानी जो आनंद होतो आपल्या घरात एखादा जन्म झाल्यावर आणि मृत्यू झाल्यावर जे आपण पार कोलमडून पडतो आपलं ज्ञान संदिग्ध होतं. सद्गुरूंचं ज्ञान निःसंदिग्ध असतं. साधकाशी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे निःसंदेह श्रोती साधू ओळखावा असं समर्थ म्हणतात. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेरी निष्ठेचे भजन तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान असतं. सद्गुरु कृपेनी बोध होतो याचा अर्थ सद्गुरूंच्या आत असणारं जे शुद्ध विमळ ज्ञान असतं त्या ज्ञानाच्या ज्योतीनी शिष्याच्या अंतर्यामी ज्योत पेटते. ज्योत असे ज्योत जगावो सद्गुरु ते ज्योतीनी ज्योत लावतात. आणि असं असल्यामुळं सद्गुरूंच्या कडून जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा ती फार ठसते. जेव्हा स्वामीजींना स्वरूपानंदांनी अनुग्रह दिला तेव्हा स्वरूपानंद असं म्हणाले की तुम्हाला सोहम हे आधीच माहीत आहे. पण ते असं म्हणाले की सद्गुरूंच्या मुखातून आल्यावर ते चांगलं ठसतं. म्हणून सद्गुरूंच्या मुखातून त्याचा उपदेश ग्रहण करायचा असतो. एरवी ते ठसत नाही. म्हणून सद्गुरूंच्या कृपेनीच बोध होतो. सद्गुरूंची कृपा ही अनुकंपा असते. सद्गुरूंची कृपा ही खरं म्हणजे बरसते. मेघासारखी बरसते. सद्गुरूंच्या या कृपेमध्ये आप परभाव नसतो. ते जरी म्हणत असले सद्गुरु कृपेने झाला मज बोध तरी ते केवळ त्यांच्यापुरतं त्यांचं कथन असलं तरी सद्गुरु कृपेपुरतं नाही. सद्गुरु कृपा ही त्या काळात सर्वांवर झाली. जशी त्यांच्यावर झाली तशीच सर्वांवर झाली. जसा पर्जन्य सर्वत्र वर्षाव करतो, जिथे सुपीक जमीन असते तिथे उगवतं, ती जमीन असं म्हणेल की या पर्जन्यामुळं सुजलाम सुफलाम अशी धरती झाली। हे धरतीच्या अंगाने तर बरोबर आहे, पर्जन्याच्या अंगाने सर्वत्र सम असा तो वरसतो बरसतो। शिष्याची जिथं जिथं पात्रता असते तिथं तिथं सद्गुरूंच्या वर्षावातून आत्मज्ञानाचं पीक निर्माण होतं। स्वामीजी असं म्हणतात की स्वरूपानंदांच्या कृपेने मला बोध झाला, याचं कारण त्यांच्या पात्रतेमध्ये होतं। शिष्यांनी सद्गुरूंकडे आपल्या स्वतःला मिटवण्यासाठी जाणं गरजेचं असतं। आपल्याला खूप काही माहीत आहे, अशा व्यक्तीला सद्गुरूंची काही गरज नसते। सद्गुरूंच्या चरणाशी बसल्यानंतर एवढं माहीत असण्याची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीला आहे की आपण बाहेर कोणीही असलो तरी अजून आपल्याला देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारं अधिष्ठानभूत अविनाशी अव्यय अशा स्वरूपाचं ज्ञान अजून नाही, अजून आपल्याला त्याची प्रचिती नाही याचं भान जर असेल तर तो नम्र होतो सद्गुरूंच्या समोर। स्वामीजी म्हणत असत की सद्गुरूंच्या समोर गेला आणि म्हणाला की हॅलो सद्गुरू हाऊ आर यू, तर तो शिष्य नाही। एकदा रामकृष्णांकडे एक तरुण मुलगा यायचा आणि मग कितीतरी दिवस गेले तो तरुण मुलगा त्यांच्याकडे येणं बंद झालं। एकदा रामकृष्ण गंगेतून नावेतून चाललेले असताना नेमका त्याच नावेत तो बसलेला होता। तो रामकृष्णांना म्हणाला की काय संन्यासी बुवा तुमचं कसं चाललंय, आधीचा सगळा भाव गेलेला होता। तर रामकृष्ण शेजारच्या कोणाला तरी म्हणाले की याला जरा दोन पैसे मिळालेले दिसतायत। सद्गुरूंच्या कृपेने बोध होतो हे खरं असलं तरी देखील अंतिम ज्ञानाबद्दल ते आपल्याला नाही याची योग्य नम्र समज असणं गरजेचं असतं। शिष्याचं अज्ञान देखील नम्र असलं पाहिजे, तेव्हा मग शिष्याच्या ठिकाणी नम्र ज्ञान निर्माण होतं, ज्ञानामध्ये देखील नम्रता निर्माण होते, अज्ञानामध्ये देखील नम्रता असावी मग नम्र ज्ञान निर्माण होतं। नम्रता हा घटक तसाच पाहिजे मग अज्ञानाचं ज्ञान होऊ शकेल। पण जर नम्रता नसेल तर अज्ञानाचं परिवर्तन ज्ञानामध्ये होणं त्याला अहंकाराचं स्वरूप निर्माण होतं। अशा अहंकाराचं की आम्ही खूप ऐकलेलं आहे खूप वाचलेलं आहे, स्वामीजी असं म्हणतात की मला बोध प्राप्त झाला। बोध प्राप्त होतो याचा अर्थ तो व्यापक होतो, देह आपण नाही अशा भूमिकेवर येतो। बोध होतो याचा अर्थ असा की सर्वाभूती भगवंत पाहण्याची दृष्टी निर्माण होते। बोध प्राप्त होतो ध्यानातून चिंतनातून भक्तीमधून प्रार्थनेमधून कर्मामधून। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले। जनक वगैरे पहा, कर्म सर्व कर्म उत्तम करत असताना मोक्ष प्राप्त करणारे झाले। कर्म हे ज्ञानाच्या किंवा मोक्षाच्या आड येत नाही, भक्ती ही ज्ञानाला अतिशय सुसंगत आहे. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने दिले ज्ञानासी महिमान. जर भक्ती असेल याचा अर्थ प्रेम असेल तर मग ज्ञान हे जरा सुलभ आहे, कारण प्रेम हे जवळ आणत, आपल्या अंतःकरणातून आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे, उदाहरणार्थ आपला मुलगा, आईच्या अंतःकरणातून जणू एक अव्यक्त धागा बाहेर पडतो तिच्या दृष्टीतून आणि मुलाला तो व्यापतो. आईची दृष्टी मुलावर पडणं आणि कोणाचीही इतरांची मुलावर पडणं याच्यात जो फरक आहे, याचं कारण आतून काहीतरी बाहेर पडतं, ते त्या पदार्थाला व्यापतं आणि मोठ्या प्रेमाने त्या व्यक्तीचं निरीक्षण केलं जातं. स्वामीजींची दृष्टी तशी होती. देखले नि पदार्थे जे आठवूनी दे माते, ते स्मृती येथे त्रिशुद्धी मी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कोणालाही पाहिलं तरी देखील त्यांच्या आतून खूप प्रेम बाहेर पडत असे, प्रेमाच्या योगाने ते दर्शन घेत असत समोरच्याचं. जसं समर्थ म्हणतात ना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, हा आपलाच आहे, कुठं होता कोण जाणे, आता आपल्याला भेटला. अशा प्रकारचं जे प्रेम आहे ते प्रेम ध्यानातून निर्माण होतं. ध्यानातून व्यक्ती तर्काच्या पलीकडे जाते, मनाच्या पलीकडे जाते. स्वामीजींचा एक अभंग आहे, निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होऊनी शांत तेवत राहिले, शांत तेवत राहिले. मनाचे उन्मन होऊनी गेले, मी पण सारे मावळले. बरसत राही अमृत आतून, जीवन हे धन्य झाले. अशी धन्यता, जणू आतून अमृताचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या आत काय अमृताचा वर्षाव होत असेल, पण ज्याच्यावर त्यांची दृष्टी पडत असे, ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये हे दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. त्यांच्या खोलीत जाऊन बसलं, स्वर्गीय वातावरण असे आणि त्यांच्या चमकणाऱ्या जराशा बारीक अशा डोळ्यातून जो वर्षाव होत असे प्रेमाचा सुखाचा, त्यावेळेला तरी त्या खोलीत जे असत त्यांना, त्यांच्यासारखेच आपण देखील देहविरहित मुक्त आहोत असंच वाटत असे. मला कोणी सांगितलं की संता संतांमधला फरक की स्वरूपानंदांच्या खोलीत जो कोणी जात असे, एकतर ते पावसमधलं शांत वातावरण, निःशब्द शांती, स्वरूपानंदांची अशक्त शरीर प्रकृती असं असल्यामुळं त्या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात असे शांती राहील याची, आणि त्यातूनही जो स्वरूपानंदांच्या खोलीत जात असे त्याला तिथे एका गंभीर मधुर शांतीचा स्पर्श होत असे. आणि स्वामीजींच्या खोलीत जो जात असे तो तिथे उत्साह खेळत असे, आनंद खेळत असे, मोद खेळत असे. तिथे जाणाऱ्याला आनंदाचा स्पर्श व्हायचा, आनंद आणि शांती हे दोन्हीही संतांच्या ठिकाणीच वस्तीकर असणारे गुण आहेत. पण स्वामीजींच्या तिथं जो कोणी सहज जात असेल त्याला आनंदाचा प्रत्यय यायचा. मला सद्गुरूंच्या कृपेने बोध झाला, आता काही काज उरले नाही, आता कोणतंही कर्तव्य म्हणून मला उरलं नाही, असं ते म्हणतात. काय काय कर्तव्य असतात? आपली अल्पकालीन कर्तव्य तर खूपच असतात. जे कोणी विद्यार्थी असेल तर 10वीला चांगले मार्क मिळवणं, चांगलं कॉलेज, मग 12वीला चांगले, ही अल्पकालीन तर सगळ्यांचीच असतात ती उद्दिष्ट किंवा ते ध्येय. मी अशी गोष्ट वाचली की एकाने युनिव्हर्सिटीतून बाहेर पडल्यानंतर ग्रॅज्युएट होऊन त्यांनी असं ठरवलं की आपल्याला काय मिळवायचं आहे त्याची एक यादी करावी. जर आपल्या समोर काही उद्दिष्टच नसतील तर आपण ती गाठणार तरी कशी? म्हणून त्यांनी यादी केली की मला प्रथम उत्तम नोकरी आणि चांगली आर्थिक स्थिती हवी, त्यानंतर अतिशय सुस्वरूप अशी पत्नी मला मिळावी, माझं घर अतिशय आलेशान आणि चांगलं व्हावं, मुलं हुशार निघावीत, घरामध्ये सगळ्या अमेनिटीज अशा असाव्यात. आणि मग ती यादी भली मोठी झाली. ही यादी कोणाकडून तरी कन्फर्म करून घ्यावी, याच्यात जर काही राहिलं असेल तर असं नको व्हायला की आपण ते उद्दिष्टच ठेवलं नाही, कोणाला दाखवावं. म्हणून तो विचार करत होता तर त्याला त्याच्या गावाबाहेर झाडाखाली बसणारा एक फकीर, तो त्याला ज्ञानी वाटायचा, त्याच्यावर त्याची जरा श्रद्धाही होती, तो नेहमी आनंदी दिसायचा, शांत असायचा. त्यांनी त्याच्याजवळ ती यादी नेऊन दिली आणि म्हणाला की याच्यात काही राहिलं असेल तर सांगा, कारण या उद्दिष्टांकरता मला जीवन जगायचंय, जर काही राहिलं असेल तर मी भर घालतो, म्हणजे मग काही चुकायला नको. त्यांनी ते सगळं वाचलं आणि तो खोखो हसायला लागला. त्यांनी पेन मागून घेतलं आणि त्याच्या यादीवर काट मारून टाकली आणि तिथं शब्द लिहिले पीस ऑफ माइंड. त्या व्यक्तीने आत्मचरित्र लिहिलं तेव्हा ते जवळपास 80 वर्षांचे होते. ते म्हणाले की ज्या फकीरांनी माझ्या अशा आकांक्षांवर फुली मारलेली होती तो फकीर मला तेव्हा चांगलाच वेडसर भासला, पण आता वयाच्या 80व्या वर्षी एवढे 3 शब्द माझ्या भोवती फिरत आहेत पीस ऑफ माइंड, की ज्याच्या संबंधी मी काहीच आतापर्यंत केलं नाही. जर शांती मिळाली तर आणि काही करायची आवश्यकता नाही. डायोजनीसला सिकंदर जाऊन भेटला, अलेक्झांडर त्याच्या आश्रमात गेला आणि आश्रमातली शांती वातावरण पाहून खूप प्रभावित झाला. तो म्हणाला सहज स्फूर्त उद्गार बाहेर पडले की तुमच्या इथं किती बरं वाटतंय, मलाही असं जीवन जगायचंय. आणि मग डायोजनीसला नमस्कार करून अलेक्झांडर म्हणाला की मी जग जिंकायला बाहेर पडतोय, मला आशीर्वाद द्यावेत. डायोजनीस म्हणाला की तुला जग जिंकायचंय का माझ्यासारखं व्हायचंय, जरा ठरव. तो म्हणाला की तुमच्यासारखंच व्हायचंय, पण प्रथम हे मनात खतखतते ते तर पुरं करतो आणि मग तुमच्यासारखं बसायचंच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याला त्याच्याकरता वेळ मिळाला नाही. स्वामीजी असं म्हणायचे की त्यांनी निष्णात वैद्यांना बोलावलं की मला माझ्या पितृदेशात तरी जाऊ देत, मायदेश ही फक्त भारतातली कल्पना आहे, मातृभूमी ही आपली कल्पना आहे, मला माझ्या पितृभूमीत तरी जाऊ देत, तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. तेव्हा वैद्यांनी असं सांगितलं की तुमचे जे ठरलेले श्वास आहेत तुम्ही पैसे भरपूर द्याल, पण दोन पाच श्वास देखील ज्यादा देणं आमच्या हातात नाही. आणि मग डायोजिनीस कडे त्यांनी जी इच्छा व्यक्त केलेली होती ते तसंच राहिलं, अपुरच राहिलं. मग म्हणाला की एवढं तरी करा की त्या पेटीतून माझे दोन हात बाहेर तरी काढा, की हा तसा रिक्त हस्तानी गेला एवढं तरी कळू देत. आता मला कोणतंही काज राहिलेलं नाही, देहीची असोनी झालो मी विदेही, आता मज काही करणे नाही. जो देही असतो म्हणजे देह अहंतेनी लिप्त असतो, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जणू तोच सगळ्या जगताचं केंद्र असतो, म्हणजे सगळ्या जगानी त्याचं सुख सांभाळावं, सगळ्या जगात मीच महत्वाचा अशी त्याची भावना असते. आणि मी करता मी भोगता मला फल मिळालं पाहिजे अशी त्याची इच्छाही असते. आणि या फलवासनेमुळं प्रत्येक कर्माच्या फळबंधामध्ये तो सापडतो, तो अडकतो. तर ज्याला आत्मबोध झालेला असतो तो असं समजतो की परमात्मा या जगताचं केंद्र आहे, त्याच्या शक्तीनी सगळी कर्म होत आहेत, माझी कर्म देखील तत्वत त्याच्या सत्तेवर चाललेली आहेत, मी स्वतः मात्र देह मन बुद्धी नाही, मी आत्मस्वरूप आहे, मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, मी बंधरहित आहे, मला माझ असं कोणतंही कर्तव्य नाही. जशी त्याची इच्छा असेल तसं मी करेन, दाय विल बी डन. आता मला कोणतंही काज अहंतेच्या अंगाने करण्याचं राहिलेलं नाही, मी करेन त्याची इच्छा असेल तेवढं तेवढं सगळं करेन. देहीची असो निझालो मी विदेही, आता मज काही करणे नाही. कर्मीचं असो नाही मज बंध, अंतरी गोविंद सामावला. माझ्या अंतर्यामी आता गोविंद सामावलेला आहे, अव्यक्त अचिंत्य अफूट अविनाशी असं तत्व ते मी होऊन गेलेलो आहे. आणि त्या तत्वाचा जो श्रीहरी गोविंद सगुण रूप जे आपल्याला भावतं आवडतं ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचीही भक्ती माझ्या अंतर्यामी भरून राहिलेली आहे. माधव म्हणे आता नाही भव चिंता बैसली अहंता स्वरूपीच. आपली अहंता जी देहाच्या ठिकाणी बसलेली असते त्याच्याऐवजी मूळ अहंते वेठलो सैंघ आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तशी माझी अहंता आता मूळ अहंतेच्या ठिकाणी जाऊन बसलेली आहे, शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी बसलेली आहे. माधव म्हणे आता नाही भवचिंता बैसली अहंता स्वरूपीच. स्वामीजींचं जीवन दर्शविणारा हा अभंग या सगळ्या कार्यक्रमापासून हा अतिशय स्फूर्तीदायक कार्यक्रम झाला असं मला वाटतं. आणि प्रकाशाचा वेध घेता घेता स्वामीजींचं भाव चरित्र काव्याच्या अंगाने हा प्रकाशच होता. त्यांची जी सीडी प्रकाशित झाली प्रवचनांची, कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग ध्यानयोग याचं वर्णन विजयरावांनी प्रकाश असंच केलं. ज्यांच्या मुखातून ते बाहेर आलं त्या विजयरावांचे शब्द प्रकाशासारखेच होते. आणि हा अभंग देखील आपल्या अंतर्यामी खऱ्या अर्थाने प्रकाश निर्माण करो अशी माझे स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 हरि 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 स्वामी.
माधव अमर अमर जाहले. आपल्या परमप्रिय स्वामी माधवनाथांच्या 99 जयंती उत्सवाची सांगता याच स्वामीजींच्या अभंगांनी आपण करणार आहोत. स्वामीजींना जे स्वर अत्यंत प्रिय होते त्या सद्भक्त सौभाग्यवती मेधाताई गंधे यांच्या स्वरात ते आपण ऐकूया. तत्पूर्वी काही महत्वाची निवेदनं करते. या हॉलमध्ये आपल्या कार्यक्रमानंतर लगेचच पुढचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व साधकांनी लवकरात लवकर हॉल रिकामा करावा ही नम्र विनंती. पूजनीय स्वामीजींना सर्वांनी मनोमनस नमस्कार करावा. आजच्या या उत्सवाच्या कार्यक्रमानंतर केंद्राचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. आज प्रकाशित झालेली आनंद लहरी ही ऑडिओ सीडी ग्रंथविक्री केंद्रावर ₹50 या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. तसंच साधक संजीवनी आणि ज्ञानेश्वर दर्शन या दोन्ही ग्रंथांचा एकत्रित संच ₹80 या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. सर्व साधकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.
अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले गीतेचे ते सेवनी अमृत ज्ञान देवी हृदय साठवित तल्लीन होनी नाचत नाचत आत्मस्थित जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले श्रीरामाचे नाम घेऊनी जन्म राहिला सफल होनी सफल होनी कृतार्थताती अंगी बाणवनी धन्य धन्य जाहले माधव अमर अमर जाहले संगे घेऊनी भक्त जनाना माधव करीतो कालक्रमणा मुदित मनाने शिकवितो जना विश्वात्मक जाहले माधव अमर अमर जाहले गुरु कृपेने पूर्ण जाहला माधव नामी नित्य रंगला वरुणी पूर्णता मुक्त जाहला पराशांती ते वरिले अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।